अकरावा अवतार गांधीचा झाला, चरखा सुदर्शन दाऊन आला, सुत काढून दावी जनाला, शांती तत्वाचा मार्ग दाविला, जो बाळा जो रे जो, शांती तत्वाचा मार्ग दाविला, जो बाळा जो रे जो, पुतळा माईच्या पोटी जन्मला, मोहनदास गांधी नाव तयाला, अकरावा अवतार गांधीचा झाला, करमचंद्राला पुत्र तो झाला, जो बाळा जो रे जो, करमचंद्राला पुत्र तो झाला, जो बाळा जो रे जो। सातव्या अवतारी केली लढाई, सेना वानराची तयार केली, लंका हनुमंत दहन केली, सीतामाईची मुक्तता केली, जो बाळा जो रे जो, सीतामायेची मुक्तता केली, जो बाळा जो रे जो। आठव्या अवतारी गोकुळी आला, पापी कंसाचा संहार केला, दया दुधाच्या चोऱ्या तू केल्या, गोप गोपींना वेड्या बनविला, जो बाळा जो रे जो, गोप गोपींना वेड्या बनविल्या, जो बाळा जो रे जो। पाच पुत्र ते पंडू राजाचे, पांडव नाव पडले तयांचे, भारत भूमीचे पुत्र रत्न ते, पुनरूप पिजे कलियुगाला, जो बाळा जो रे जो, पुनरूप पिजे कलियुगाला, जो बाळा जो रे जो। धर्मराज हा जवाहीर झाला, सुभाष बाबू अर्जुन बनला, नाना पाटलांना भीमची बोला, स्वराजी गांधी नकुल बोला, जो बाळा जो रे जो, स्वराजी गांधी नकुल बोला, जो बाळा जो रे जो। हिंदी जनता द्रौपदी झाली, वनवासी ती दृष्टीस पडली, वनवासी ती दृष्टीस पडली, इंग्रज मामाने डावची केला, म्हणे द्रौपदी लावा पणाला, जो बाळा जो रे जो, म्हणे द्रौपदी लावा पणाला, जो बाळा जो रे जो। पापी इंग्रज दाहून आला, नेसले वस्त्र हे फेडू लागला, धावा गांधीचा तिने हो केला, चरखा सुदर्शन दाहून आला, जो बाळा जो रे जो, चरखा सुदर्शन दाहून आला, जो बाळा जो रे जो। या द्रौपदीची दैना हो झाली, म्हणून खाली जन्माला आली, लहानाची मोठी गांधीने केली, लज्ज रक्षणा आपणा दिदली, जो बाळा जो रे जो, लज्ज रक्षणा आपणा दिदली, जो बाळा जो रे जो। सत्य शांतता अहिंसा व्रता, बहिष्कार हे घेऊन शास्त्र, अकरावा अवतार गांधीचा होई, हिंदी जनाला आनंद होई, जो बाळा जो रे जो, हिंदी जनाला आनंद होई, जो बाळा जो रे जो। शाहीर नारायण गाई पाळना, शेतकऱ्यांची झाली हो दैना, म्हणून पत्करीला शाहिरी वाणा, सुत काढून खादी रे विना, जो बाळा जो रे जो, सुत काढून खादी रे विना, जो बाळा जो रे जो।